सो या लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी आपल्याला माणुसकीचं दर्शन झालंय. वेळोवेळी आपल्याला अशा काही घटना ऐकायला मिळाल्यात ना ज्याच्यामध्ये आपल्याला माणुसकीचं दर्शन बघायला मिळालं होतं. सो कोण कहता की अपने यहाँ पे इंसानियत जिंदा नहीं है. भैया आज भी ऐसे लोग हैं जिनकी वजह से अपने यहाँ पे इंसानियत जिंदा है. सो आज मी तुम्हाला जे उदाहरण सांगतोय ते आहे पंढरपूर महाराष्ट्रामधलं हे उदाहरण आहे. ऍक्च्युली पंढरपूरमध्ये एसटी डेपोमध्ये चालक म्हणून काम करणारे राजेंद्र नाटिळक यांची ही कहाणी आहे. राजेंद्र नाटिळक हे एसटीमध्ये चालक आहेत आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुरेखा नाटिळक त्या अध्यापनाचं काम करतात, त्या कॉलेजमध्ये शिकवतात. सो या लॉकडाऊनच्या दरम्यान नागटिळक यांना एक गोष्ट जाणवली की पायी चालणारे असे अनेक लोक आहेत ना जे सध्या आपापल्या घराच्या दिशेने निघालेत आणि हे भुकेल्या पोटाने आपल्या घराकडे निघालेत. आणि एस टी डेपोमध्येही काही लोकांची गर्दी व्हायची, त्यांना वाटायचं की एस टी तिकडे येईल त्या आशेनेही लोक तिकडे यायची. सो ही लोक पण भुकेली असायची. अशा सगळ्या लोकांकरता राजेंद्र नाटिळक हे स्वतः आपल्या घरातून डब्बा घेऊन जायचे. जवळपास रोज 30 ते 35 डबे घेऊन या भुकेल्या जीवांना ते डब्बा द्यायचे आणि त्यांना जेव घालायचे. सो ही आहे राजेंद्र नाटिळक यांची कहाणी. सो थोड्याच वेळात राजेंद्र नाटिळक जे एस टी मध्ये चालक आहेत पंढरपूरला त्यांच्याशी मी बोलणार या सगळ्या विषयावरती. 93.5 रेड एफ एम, मैं हूं अभिनीत आपके साथ. घर पे रहो, सेफ रहो, बजाते रहो.